नमस्कार. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचारार्थ आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भोर येथे जाहीर प्रचारसभा रविवार दिनांक 5 मे 2024 रोजी सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आली आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी RR हायस्कूल मैदान भोर इथं आवर्जून उपस्थित राहावं. सुप्रिया सुळे यांचा अनुक्रमांक आहे 3 आणि चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. धन्यवाद.